श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। चांगदेव पासष्टीच्या 63 ओव्या घेऊन झाल्यात, आता फक्त 2 ओव्या शिल्लक आहेत। 63 ओवी तिये परी जो या दर्पण करील ओविया, तो आत्मा एवढिया मिळेल सुखा। ही ओवी नुसत्या एकट्या चांगदेवांसाठी नसून तुमच्या आमच्या सर्वांसाठी ही ओवी आहे। ओवीचा अर्थ असा होतो की त्याप्रमाणे या ओव्यांना आरसा करून, दर्पण करून त्यात जो पाहिल त्याला आत्म्या एवढे सुख मिळेल, म्हणजे आत्मसुख मिळेल। म्हणजे या ज्या 65 ओव्या आहे किंवा चांगदेव 65 नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तो ग्रंथ आत्मदर्शन घडवून आणू शकतो। एखाद्या अधिकारी साधकाला आत्मसाक्षात्कार सुद्धा या चांगदेव 65 माध्यमातून होऊ शकतो। आज चांगदेव 65 64 ओवीकडे आपण वळत आहोत। सुरू करूया आजचा भाग। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय। नाही तेची काय नेणो असे, दिसे तेची कैसे नेणो दिसे, असे तेची नेणो आपैसे, ते की होईजे। नाही तेची काय नेणो असे, दिसे तेची कैसे नेणो दिसे, असे तेची नेणो आपैसे, ते की होईजे। काही नाही म्हणजे असे तसे, एवढे तेवढे, काही एक सांगता येत नाही। सद्रूप किंवा प्रकाशरूप किंवा आनंदरूप सर्वत्र असणारा जो म्हणजे आत्मा मंदबुद्धी पुरुषांना कोठे दिसत नाही। दिसे तेची कैसे नेणो दिसे, हे आश्चर्य आहे। असे तेची नेणो आपैसे, अशा तऱ्हेने सहज असलेले आत्मस्वरूप तेच आत्मत्वाने सर्वत्र असल्याचा निश्चय करावा लागतो, एवढेच। आता समजण्याला अवघड गोष्ट आहे बरं का। काही नाही म्हणजे असे तसे, एवढे तेवढे, काही एक सांगता येत नाही। जर काही नाहीच आहे तर मग त्याचे डायमेन्शन्स कोण सांगणार? लांबी, रुंदी, उंची, रंग, वर्ण कसं शक्य आहे ते सांगता येत नाही। प्रकाशरूप आनंदरूप सर्वत्र असणारा जो आत्मा तो दिसत नाही, म्हणजे तो नाही असं म्हणता येईल का? तर मंदबुद्धी पुरुषांना ते दिसू शकत नाही, हे मोठं आश्चर्य आहे। माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव 65 या 65 ओव्यांच्या पत्ररूप ग्रंथामध्ये नुसतं चांगदेवांनाच नव्हे तर जगातील तुमच्या आमच्यासारख्या सर्वांना जीवनाची शाश्वत मूल्ये अत्यंत सहज आणि सोप्या पद्धतीने निरूपण केलेली आहे। अत्यंत सहज आणि सोपे म्हटलं तर ते कठीणातले कठीण सुद्धा आहे, कारण जोपर्यंत मी आत्मा आहे अशी प्रचिती येणार नाही तोपर्यंत हे समजू शकत नाही। एकदा का मी आत्मा आहे किंवा आत्मस्वरूपातून दृष्टा म्हणून तुम्ही याला पाहू लागलात, याचं चिंतन करू लागलात की मग हे सहज सरळ सोपे वाटते। आणि म्हणून अत्यंत सहज आणि सोप्या पद्धतीने निरूपण याच्यात केलेले आहे असं आपण म्हणतो। ज्या ग्रंथामध्ये आत्मा, परमात्मा, ब्रह्म, परब्रह्म, जीव, शिव यासंबंधीचे अचूक संक्षेपाने मार्गदर्शन करून चांगदेवासारख्या महान योग्याला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अनुभव घेण्यास योग्य बनविले आहे. साध्या भोळ्या सरळ स्वभावाच्या सात्विक भक्ताला आत्मस्थितीचा अनुभव घेण्यासाठी वळविणे सोपे असते. परंतु जो उच्च पदस्थ योगी असेल, वैभव संपन्न असेल, गुरुपदावर आरूढ झालेल्या अशा त्या चांगदेवांना आत्मस्वरूपाचा उपदेश करून आत्मदर्शनाकडे वळविणे किती अवघड असेल. असं म्हणतात हिंदीमध्ये की मूर्ख को समझाना आसान होता है, किंतु बुद्धिमान को समझाना बहुत कठिन काम होता है. तर म्हणून जे स्वतःच आत्मयोगी आहेत, जे स्वतःच महान योगी आहे, अशा चांगदेवांना आत्मदर्शनाकडे वळवणे हे तर अवघड होते. परंतु अहंकार अभिमान दर्प दंभ असलेल्या व्यक्तीला विनम्र नतमस्तक शरणागत करणे किती कठीण असते, आणि तेही एका 14 वर्षाच्या पुराणे. 1400 वर्षे वयाचा चांगदेव केवळ 65 ओव्यामधून उपदेश करून त्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणतो हा 14 वर्षाचा मुलगा. म्हणून हा माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा सर्वात मोठा चमत्कार म्हणावा लागेल, नाही का? नाही तेची काय नेणो असे, दिसे तेची कैसे नेणो दिसे, असे तेची नेणो आपैसे ते की होईजे. नेणो शब्द नकारार्थी आहे. जे नाहीच त्याला कसं काय कोणी मान्य करू शकतो? आता तर्कवादी तर्कबुद्धीचे लोक, जीववादी लोक ते तर हेच विचारणार की तुम्ही आत्मा 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 म्हणता, दाखवा तरी. त्याला डायग्नोस करण्यासाठी कुठली पॅथॉलॉजिकल टेस्ट आहे का? तुमचा लिव्हर फंक्शन करत नाही किंवा लिव्हर वाढलेला आहे, डॉक्टर हात लावून पाहतो आणि सांगतो की तुमच्या लिव्हरमध्ये काही प्रॉब्लेम आहे, तसं तुम्हाला सांगता येते का आत्मा कुठे आहे? आत्म्यामध्ये स्वेलिंग झाली, आत्म्यामध्ये श्रिंकेज झाला, आत्म्यामध्ये या डायमेन्शनमध्ये काही फॉल्ट आला, असं सांगता येतं का? की आत्म्याला ट्यूमर झाला, की आत्म्याला कॅन्सर झाला? नाही तेची काय नेणो असे, दिसे तेची कैसे नेणो दिसे. आता तो दिसतच नाही तर मग तो आहे किंवा नाही असं कसं म्हणावं बाबा? आम्ही तर बुद्धिमान. असे तेची नेणो आपैसे ते की होईजे. जो शाश्वत आहे, आहे आहेच आहे, सर्वत्र आहे, एकसारखा आहे. या ओवीतून आत्म्याचे स्वरूप कसे असते यासंबंधी फार सुरेख विवेचन माऊली ज्ञानेश्वर महाराज करीत आहेत. आत्म्याविषयी बोलताना तो असा नाही, तो तसा नाही, अशा नकारात्मक तऱ्हेने बोलावे लागते. तो गोल नाही, की तो चपटा नाही, की तो त्रिकोणाकार नाही, की तो चतुर्भुजाकार नाही. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, तो आत्मा कसा? तर जगी पाहता चर्म चक्षू न लक्षे, जगी पाहता चर्म चक्षू न रक्षे, जगी पाहता चर्म चक्षू न लक्षे, आणि जगी पाहता ज्ञान चक्षू न रक्षे. तो आत्मा साध्या डोळ्यांनी आणि बुद्धीच्या ज्ञान चक्षूंनाही पाहता येत नाही, त्याला पाहणे कोणाला शक्य होत नाही. श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे, स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे, स्वयं शेष मौनावला स्थिर पाहे, असे त्या आत्म्याचे रूप कसे आहे. त्या आत्म्याचे रूप कसे आहे? तो आहे किंवा नाही, तो असा आहे की तो तसा आहे, किंवा असा नाही की तसा नाही, या सर्व गोष्टींच्या पलीकडचा तो आहे. म्हणजे आपल्याला आतापर्यंत नोन लॉजिक आणि रॅशनल्स जेवढे आहेत, आकलनाच्या ज्या ज्या पद्धती आपल्याला माहिती आहे त्या सर्व आकलन पद्धतीच्या पलीकडे किंवा त्या आकलन पद्धतींच्या आवाक्यात येणारा असा आत्मा नाही आहे. आत्मा या सर्व गोष्टींच्या पलीकडे आहे. तो ज्ञान आणि अज्ञानाहून वेगळाच आहे. त्या ज्ञानाची ही गरज एका मर्यादेपर्यंतच आहे. एका मर्यादेनंतर ते ज्ञानसुद्धा काहीच कामाचं नाही. कारण मी देह आहे हा देहाहंकार, पण मी पवित्र आत्मा आहे हा आत्मभाव. हा आत्मभाव आत्म्याला जाणेपर्यंतच कामाचा. आत्म्याला जाणून घेतल्यानंतर मग तो आत्मभावसुद्धा कुठल्या कामाचा? मग मी एक आत्मा आहे असं म्हणणेसुद्धा अहंकारयुक्तच होईल. कारण त्या ठिकाणी मी एक आत्मा नाही, मीच मी सर्वत्र व्याप्त आहे. आणि मग मीच मी सर्वत्र व्याप्त असूनही मीच परमात्मा आहे. आणि मग मीच परमात्मा असूनही मीच विश्वचेतना आहे. त्याच्यामध्ये मीच हा शब्द पण खोडून टाकायचा. विश्वचेतना आहे नंतर आहे पण खोडून टाकायचं. उरली ती विश्वचेतना. तो असा नाही तसा नाही या गोष्टींचा इथे काही अर्थ नाही. ज्ञानाहूनही वेगळा आणि अज्ञानाहूनही वेगळा. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, म्हणून आथी नाथी हे बोली जे देखोनी मुकी जाहली, विचारेसी मोडली वाट जेथे. म्हणून आथी नाथी हे बोली, आहे किंवा नाही असे ज्याच्या संबंधाने सांगता येत नाही. जे देखोनी मुखी जाहली, कितीही वर्णन केले तरी त्या वर्णनामध्ये परमात्मा कुठे सापडत नाही. कितीही शब्दांचा वापर करून कितीही वर्णन केले तरी ते शून्य आहे. ते सर्व शब्द फोल आहेत. त्या शब्दांनी वर्णन करता येणार नाही असा तो परमात्मा आहे. विचारेसी मोडली ताट जेथे. आणि श्रुतीही त्याच्या संबंधाने नेती नेती असेच बोलते, नाही का? वेदांमध्येही नेती नेती, द लॉ ऑफ इलिमिनेशन, मी हा नाही, मी हे नाही, मी ते नाही असं करत 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 मग मी कोण याचा तपास लागतो. आणि शेवटी माहीत होते की मी कोण जे शोधायला गेलो तिथं मी तर बुडालोच, तिथे मीच शिल्लक राहिलो नाही. मग मी कोण असणार? या सर्व गोष्टी वेड्यासारख्या वाटतात. या सर्व गोष्टी आपल्याला पिसं करून टाकेल, येळ लावून टाकेल अशा वाटतात, पण या खऱ्या आहेत. सत्य हेच आहे. नेती नेती करत 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 शेवटी आपण कुठे एका शून्यात जातो आणि ते शून्यच होऊन राहतो. मग ते शून्यच मी आहे ही मनाची सुद्धा 0% गरज नाही. न तत्र चक्षुर गच्छती न वा गच्छती तो नो मनाः, न विद्मनो विजानीम वथैतद् अनुशिष्यात वेदा. हे एका उपनिषदामधलं स्टेटमेंट आहे. त्या आत्म्याजवळ दृष्टी जात नाही, वाणी जात नाही, मन जात नाही, आम्ही तो जाणत नाही आणि त्याचा भेद करून त्याला स्पष्ट करता येत नाही. काय म्हणतात, न तत्र चक्षु रगच्छती न वाक. त्या आत्म्याजवळ दृष्टी जात नाही, वाक म्हणजे वाणी जात नाही, न गच्छती मो मनाहा मनसुद्धा जाऊ शकत नाही. आम्ही तो जाणत नाही, विजानिमाहा आम्ही तो जाणत नाही. यथेतद अनुशिष्यात त्याचा भेद करून त्याला स्पष्टही करता येत नाही असा तो आत्मा कोणत्याही प्रकारचे एक्सप्लेन करण्याच्या पलीकडे असतो आणि त्याला एक्सप्लेन करणे अत्यंत अवघड असते. एक कठोपनिषद आहे, कठोपनिषद ज्याच्यामध्ये अनेक महत्त्वाचे प्रमेय, महत्त्वाचे सिद्धांत आलेले आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आत्मबद्दल काय म्हटलंय, नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधयान पहुन श्रुते यमे वैश्यवृणुतेन तन्य लभ्या तस्यैव आत्मा विवृणुते तनुस्वाम. नायमात्मा प्रवचनेन लभ्यो, हा आत्मा प्रवचनाने लाभणार नाही. न मेध्या न बहुना श्रुतेयम, बुद्धीने किंवा पुष्कळ श्रवण केल्याने तो लाभत नाही. यमे वैश्य वृणते ते न लभ्या, पण ज्याला तो आत्मा वरतो तसैष आत्मा विवृणते तनुस्वाम, त्यालाच मग तो लाभतो. हा आत्मा त्याला आपले रूप प्रकट करून दाखवतो. तो आत्मा अशा पद्धतीने पाहिल्यानंतर त्याला जाणता येतं. तो जाणण्याला इतका सोपा नाही आहे. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, नाही रूप गुणवर्ण जेथे. सत्य ज्ञान अनंत गगनांचे प्रावरण, श्रुतीने भगवंताचे स्वरूप सत्य ज्ञान अनंत असे वर्णिले आहे. म्हणून नेहमी अनेकदा मी सांगत असतो की परमात्म्याचं आपल्या जवळचं क्लोजेस्ट स्वरूप कुठलं असेल तर ते सत्य आहे. जेव्हा जेव्हा आपण सत्याच्या पक्षात असतो तेव्हा तेव्हा अगदी परमात्म्याचं बोट धरून आपण असतो. आणि जेव्हा जेव्हा आपण सत्यवचनी असून कधी खोटं बोलत नाही तर समजायचं की अनकंडिशनली आपण आपला हात त्या परमात्म्याच्या हातात दिलेला आहे. जणू गगनालाही झाकून टाकेल इतके त्याचे व्यापक स्वरूप आहे. परमात्मा इतका व्यापक सर्वव्यापी आहे. नाही तेची काय नेणो असे दिसे, तेची कैसे नेणो दिसे, असो तेची नेणो आपैसे ते की होईजे. असं हे आत्म्याचं स्वरूप. कितीही प्रयत्न केला हा असा आहे तसा आहे तसा आहे म्हणायचा तर त्याच्याबद्दल काहीच बोलता येत नाही. असं अत्यंत सोपं हे एक्सप्लेनेशन वाटतं, पण हे इतकं सोपं एक्सप्लेनेशन नसून हे अवघडातलं अवघड आहे. समजण्याला अत्यंत डिफिकल्ट असं प्रमेय आहे. या ग्रंथामध्ये जे काही सांगण्यात येत आहे, आता शेवट जिथे उपसंहार चाललेला आहे तिथे जे काही आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे ते माऊली यथासांग रूपाने आपल्यासाठी प्रस्तुत करत आहे. आपली योग्यता किती आहे त्याला समजण्याची, त्याला घेण्याची, ते आपल्यावरती आहे. काही नाही म्हणजे असे तसे एवढे तेवढे अशा पद्धतीने काही सांगता येत नाही, कारण ते काही नाहीच आहे. प्रकाशरूप, आनंदरूप, कोणतं रूप काही सांगता येणार नाही, पण तो आत्मा प्रकाशरूप आणि आनंदरूप तर आहेच. पण सर्वसामान्याला तो कुठे दिसणार? एखाद्या तरुण मुलांनी जर विचारलं की आम्ही तुम्ही सांगता ते सर्व खरं मानतो, पण हे आम्ही समजायचं कसं, याचं लॉजिक काय, याला समजण्यासाठी लेखी स्वरूपाचा, दृश्य स्वरूपाचा कुठला तरी काही पुरावा आहे का? आपलं उत्तर काय राहील त्यासाठी? आता ते उत्तर सापडवून घेण्यासाठी ही चांगदेव 65 आहे. आणि तितक्या भावपूर्ण अंतकरणाने जर आपण याचं चिंतन करू, निधिध्यसन करू, तेव्हा हे कळू शकेल की हे आपलं आत्मस्वरूप कसं आहे, आत्मा म्हणजे काय, हे समजण्यासाठी खूप आतमध्ये जावं लागेल. दिसायला तर अत्यंत सहज आणि सोपी ओवी ही वाटते. आणि संपूर्ण चांगदेव 65 आत्मदर्शनाने नटलेली भरलेली आहे, पण त्याला समजण्यासाठी फार खोलवर आपल्याला बुडी मारायला पाहिजे. इथे थांबायच्या आधी परत त्या ओवीचा एकदा उच्चार करू, आजचा भाग इथे थांबवू आणि पुढे अजून घेऊन जाऊ याला.
नाही तेची काय नेणो असे, दिसे तेची कैसे नेणो दिसे, असो तेची नेणो आपैसे, ते की होईजे.
आज या 64व्या ओवीचा पहिला भाग आपण घेतला. बहुतेक याला आपल्याला 3 भागात घ्यावं लागेल, म्हणून आज इथे पहिला भाग घेऊन आपण संपवूया.
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय.